खंड पाचवा प्रकरण तेरावे बिहारी सरळपणा मौलाना मजरुल हक्क व मी एकाच वेळी लंडनमध्ये शिकत होतो. त्यानंतर आमची भेट मुंबईस 1915 राष्ट्रीय सभेमध्ये झाली. त्यावर्षी ते मुस्लिम लीगचे अध्यक्ष होते. त्यांनी जुनी ओळख काढून मी पाटण्याला गेल्यास आपल्याकडे येण्याचे निमंत्रण दिले होते. त्या आमंत्रणाच्या आधारे मी त्यांना पत्र लिहिले व आपले काम कळविले. ते लगेच मोटार घेऊन आले व मला आपल्या घरी घेऊन जाण्याचा आग्रह करू लागले. मी त्यांचे आभार मानले व मला जिकडे जावयाचे होते तिकडे पहिल्या गाडीने पाठवून देण्याबद्दल सांगितले. रेल्वे गाईडवरून मला काही बोध होत नव्हता. त्यांनी राजकुमार शुक्लांबरोबर वाटाघाट केली व मी प्रथम मुझफ्फरपूरला जावे असे सुचविले. त्याच दिवशी संध्याकाळी मुझफ्फरपूरला जाणाऱ्या गाडीमध्ये त्यांनी मला बसवून दिले. मुझफ्फरपूरला त्यावेळी आचार्य कृपलानी राहत असत. त्यांची माझी ओळख होती. हैदराबादला गेलो असता त्यांचा मोठा त्याग, त्यांची राहणी आणि त्यांच्या द्रव्याने चालणारा आश्रम यासंबंधीची हकीकत डॉ चोईथरामच्या तोंडून ऐकली होती. ते मुझफ्फरपूर कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. तेथून मोकळे होऊन बसले होते. मी त्यांना तार केली होती. मुझफ्फरपूरला गाडी मध्यरात्री पोचत होती. ते आपल्या शिष्यमंडळासह आले पण त्यांना घरदार नव्हते. ते अध्यापक मलकानीकडे राहत असत. त्यांच्याकडेच मला घेऊन गेले. मलकानी तेथील कॉलेजात प्रोफेसर होते आणि त्या काळाच्या वातावरणात सरकारी कॉलेजातील प्रोफेसराने माझ्यासारख्याला आपल्या घरी उतरून घेणे ही विशेष गोष्ट म्हटली पाहिजे. कृपलानींनी बिहारच्या व विशेषत तिरहुत विभागाच्या दीनस्थितीची हकीकत सांगितली व माझ्या कामाच्या कठीणपणाची मला कल्पना करून दिली. कृपलानींनी बिहारी लोकांबरोबर गाढ सख्य जोडले होते. त्यांनी माझ्या कामासंबंधीची माहिती त्यांना करून दिली होती. सकाळी छोटेसे वकील मंडळ माझ्याकडे आले. त्यांच्यापैकी रामनवमी प्रसाद यांचे स्मरण मला राहिले आहे. त्यांनी आपल्या आग्रहामुळे माझे लक्ष वेधून घेतले. तुम्ही जे काम करावयाला आला आहात ते या जागी राहून होणार नाही. तुम्हाला आमच्यासारख्यांकडे राहिले पाहिजे. गयाबाबू येथील प्रख्यात वकील आहेत. त्यांच्यातर्फे मी तुम्हाला त्यांच्याकडे उतरण्याबद्दल आग्रह करतो. आम्हा सर्वांना सरकारची भीती तर वाटतेच पण आमच्याकडून होण्यासारखी तेवढी सर्व मदत आम्ही तुम्हाला देऊ. राजकुमार शुक्लांनी सांगितलेली बरीचशी हकीकत खरी आहे. दुःखाची गोष्ट एवढीच की आमचे पुढारी आज येथे नाही. बाबू व्रजकिशोर प्रसाद व राजेंद्र प्रसाद यांना मी तारा केले आहेत. दोघेही लवकरच येतील व तुम्हाला संपूर्ण माहिती व मदत देऊ शकतील. मेहरबानी करून आपण गयाबाबूकडे चला. या भाषणाने मला आशा सुटली. मला घरात घेतल्याने गयाबाबूंची स्थिती चमत्कारिक होईल या भयाने मला संकोच वाटत होता. पण गयाबाबूंनी मला निश्चिंत केले. मी गयाबाबूंकडे गेलो. त्यांनी व त्यांच्या कुटुंबजनांनी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला. व्रजकिशोर बाबू दरभंग्याहून आले. राजेंद्र बाबू पुरीहून आले. येथे दिसले ते लखनौचे व्रजकिशोर प्रसाद नव्हते. त्यांच्या ठाई असलेली बिहारी नम्रता, साधेपणा, भलेपणा, असाधारण श्रद्धा इत्यादी पाहून माझे हृदय हर्षाने उचंबळून आले. बिहारच्या वकील वर्गाला व्रजकिशोर बाबूंबद्दल वाटत असलेला आदर पाहून मला सानंदाश्चर्य वाटले. त्या मंडळींमध्ये व माझ्यामध्ये जन्माची प्रेमगाठ बांधली गेली. व्रजकिशोर बाबूंनी मला सर्व हकीकत सांगितली. ते गरीब शेतकऱ्यांच्या वतीने खटले चालवीत. अशा तऱ्हेचे दोन खटले चालू होते. असले खटले चालवून त्या त्या व्यक्तीपुरती थोडी बहुत दाद मिळवीत असत. कधी कधी त्यातही अपयश येई. त्या भोळ्या खिडवळांकडून फी तर घेतच असत. व्रजकिशोर बाबू किंवा राजेंद्र प्रसाद त्यागी असले तरी फी घ्यायला कमी करत नसत. धंद्याच्या कामी आम्ही फी घेतली नाही तर आमचा घरखर्च कसा चालावा व आम्ही लोकांनाही मदत कोठून करावी असा त्यांचा युक्तिवाद होता. त्यांच्या फीचे आकडे व बंगाल बिहारच्या बॅरिस्टरांना दिल्या जाणाऱ्या फीचे मोठे आकडे ऐकून मी चकितच झालो. साहेबांना आम्ही ओपिनियनसाठी 10,000 रुपये दिले. हजारांखाली तर बातच मी ऐकली नाही. या मित्रमंडळाने माझा या बाबतींतील ठपका ऐकून घेतला. त्यांनी त्याचा विपर्यास केला नाही. मी म्हटले या खटल्याची हकीकत वाचल्यानंतर तर माझा अभिप्राय असाच आहे की आपण असले खटले करण्याचे यापुढे बंद करावे. असल्या खटल्यांपासून लाभ फार थोडा होतो. जेथे रयत वर्ग इतका चिरडून गेलेला आहे, जेथे सगळेच इतके भयग्रस्त आहेत, तेथे कचऱ्यांमार्फत इलाज थोडाच होऊ शकणार? लोकांचा भित्रेपणा दूर करणे हेच त्यांच्यासाठी खरे औषध आहे. ही तीन कठिया पद्धत नाहीशी होईपर्यंत आपण सुखाने बसू शकत नाही. मी तर 2 दिवसात पाहता येईल तेवढे पाहण्यास आलो होतो, पण आता तर मला असे दिसते की या कामाला 2 वर्षेही लागतील. एवढा वेळ लागला तरी तो देण्यास मी तयार आहे. या कामी काय केले पाहिजे ते मला सुचत आहे, पण तुमची मदत मात्र पाहिजे. व्रजकिशोर बाबू मला फार निश्चल बुद्धीचे दिसून आले. त्यांनी शांतपणे जबाब दिला, आमच्याकडून होईल ती मदत आम्ही करू, पण ती कशा स्वरूपाची पाहिजे ते समजावून सांगा. आम्ही या संभाषणात रात्र घालविली. मी सांगितले, मला तुमच्या वकिलीच्या शक्तीचा उपयोग कमीच पडेल. तुमच्यासारख्याकडून मी तर कारकुनाचे किंवा दुभाषाचे काम घेणार, त्यात तुरुंगात जाण्याचा प्रसंग येण्याचाही संभव आहे. तुम्ही तेवढी जोखीम पत्करलेली मला आवडेल, परंतु तुमची तेवढी तयारी नसेल तर ते नाही पत्करलेत तरी हरकत नाही. पण वकिलाचे कारकून बनणे आणि आपापला धंदा अनिश्चित मुदतीपर्यंत बंद ठेवणे हेही काही मी कमी मागत नाही. इकडची हिंदी भाषा समजायला मला अवघड होते. कागदपत्र सर्व कैथीमध्ये किंवा उर्दूमध्ये लिहिलेले असतात, मला वाचता येत नाही. त्यांचे भाषांतर तुम्ही करून द्यावे अशी मी अपेक्षा बाळगतो. हे काम पैसे देऊन करावयाचे म्हटले तर झेपणार नाही. हे सर्व सेवाभावाने व बिन पैशाने झाले पाहिजे. प्रजकिशोर बाबूंची समजूत पटली, पण त्यांनी माझी व आपल्या जोडीदारांची उलट तपासणी चालविली. माझ्या म्हणण्याचा गर्भितार्थ विचारून घेतला. माझ्या अटकळीप्रमाणे वकिलांना किती हद्दीपर्यंत त्याग करावा लागेल, किती जणांची जरूर पडेल, थोडे थोडे थोडथोड्या मुदतीपुरते आल्यास चालेल की नाही वगैरे प्रश्न त्यांनी मला विचारले. वकिलांनाही त्यांची कितीशी झीज सोसण्याची तयारी आहे ते विचारून घेतले. शेवटी त्यांनी पुढील प्रमाणे निश्चित जबाब दिला, आम्ही इतके जण तुम्ही सांगाल ते काम करून द्यायला नेहमी तयार राहू. आमच्यापैकी ज्यावेळी जेवढ्यांची मागणी कराल तेवढे तुमच्याबरोबर राहतील. तुरुंगात जाण्याची गोष्ट नवीन आहे, त्याबाबतीत शक्ती मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू.